नमस्कार, मी नम्रता कडू। ऐकूया काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यंदा 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। कोकण विभागात सर्वाधिक 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून उत्तीर्णांची टक्केवारी 91.15% इतकी आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात काल राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये एकंदर 54.33% मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे। यापैकी सर्वाधिक 62.66% मतदान दिंडोरी मतदारसंघात, त्याखालोखाल 61.65% मतदान पालघर जिल्ह्यात झालं, तर दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वात कमी 47.7% मतदानाची नोंद झाली। याबरोबरच लोकसभा निवडणुकीची राज्यातली प्रक्रिया पूर्ण झाली। आतापर्यंतच्या 5 टप्प्यांमध्ये देशभरातल्या एकंदर 428 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मतदान करणाऱ्या देशवासियांचे समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत। गेल्या 35 वर्षात सर्वाधिक मतदानाची नोंद झाल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या नागरिकांचीही त्यांनी प्रशंसा केली आहे। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना समाजमाध्यमावरून आदरांजली वाहिली। तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। राजीव गांधी यांचा स्मृतीदिन देशात दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो। मुंबई महानगरपालिका पावसाळापूर्व नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे। पालिकेने 75% नालेसफाई झाल्याचा केलेला दावा खोटा असून नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 53 अंकांची घसरण झाली आणि तो 73,953 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 27 अंकांची वाढ नोंदवत 22,529 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।